हरिः ॐ नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो भवाय च रुद्राय च नमाम् शरवाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्रियाय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्नते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
स्वामी नागनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवती तरुणे आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी नाथम नाथाय नमः। ओम स्वामी मकरंद नाथाय नमः। एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा मार्च महिना दुपारी साडे अकराच्या दरम्यान मी स्वामीजींच्या घराची बेल वाजवली। आईने दार उघडले। आईने सांगितले जा आज जा। त्याही लागोलागोमाग स्वामीजींच्या खोलीत आल्या। आईने मला विचारले कितवा मुला आहे ग तुला। मी म्हणाले सातवा। स्वामीजी म्हणाले आता प्राण प्रविष्ट झालेले असतात त्यातून ते शरीरात प्रवेश करतात। तू जे करशील ते तो जीव करेल। स्वामीजी खोलीच्या दारात उभे होते। मानवांच्या मूर्तीकडे बोट दाखवत स्वामीजी म्हणाले कर नमस्कार। मी ज्ञानोबान पुढे डोके टेकवले। खाली घातलेली मॅटिंग काहीच डोळ्यांना दिसेना केवळ प्रकाश। मग मी सावरत उठले। नंतर स्वतःच्या पावलांकडे बोट दाखवत स्वामीजी म्हणाले नमस्कार कर। स्वामीजींच्या पवित्र पावलांवर डोके टेकवण्यासाठी मी वाकले तर डोळ्यांना पुन्हा काहीच दिसेना। स्वामीजींची पावलेही नाहीत। प्रकाशानं सगळं धारलेलं होतं। तसंच नमस्कार केला। घरी गेल्यावरही झाल्या प्रकाराला विचार करत होते पण काही समजत नव्हतं। शेवटी स्वामीजींनाच विचारले त्या दिवशी नमस्कार करताना डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं, फक्त प्रकाश, असं काय झालं? ते म्हणाले, सद्गुरूंनी शक्ती संक्रमण केली असता ती शक्ती अशी प्रकाश रूपाने दिसू शकते. एका संध्याकाळी केंद्रातून प्लॅस्टिकच्या मॅटांवर बालीचे रंगण्याचे काम सुरू होते. मी आणि अंजू तेथे उभे होतो. स्वामीजी आम्हा दोघींकडे बघत हसले आणि म्हणाले, हा दोघींच्या तब्येती आता ठीक दिसत आहेत, पुरी पुरी येत आहे, त्यांना रांगताना बोगांना लागायला नको म्हणून मी बालीचे भांडण घेत आहे. खरोखरच त्या दोघांचा संसार अतिविशाल म्हणजे जगाचा संसार झाला होता. माझ्या या दरम्यान एम ए पार्ट टू चा अभ्यास सुरू होता. परीक्षेच्या तारखा ठरल्या वेळेपेक्षा अचानक पुढे गेल्या. मी ही गोष्ट स्वामीजींना सांगितली. त्यांनी सांगितले, परीक्षा वेळेत होईल, तू दे, जो अभ्यास करशील त्यावरच चांगले मार्क मिळवशील. खरोखरच आश्चर्यवत पुढे गेलेल्या परीक्षा पुन्हा माझ्या तारखांना आल्या. 18 ते 11 मे 1988 अशी परीक्षा लागली. मला आता परीक्षेच्या आधी माहेरी कोथरूडच्या घरी जावे लागणार होते, त्यामुळे मनाला व्याकुळता आली होती. केंद्र, दुपारचे ध्यान, स्वामीजींचे दर्शन हे सर्व सोडून जायला नको वाटत होते. तसे स्वामीजींनी सांगितले तर ते म्हणाले, अगं मी तुझ्या हृदयातच आहे, कुठे लांब नाही. प्रत्यक्ष माहेरी जायच्या दिवशी दुपारी केंद्रात गेले होते. स्वामीजींना मी आज चालले आहे असे काही सांगितलं नव्हतं. आम्ही तेथील सर्वजण घ्यायलाच बसलो. स्वामीजी त्यांच्या निश्चयाची ज्ञानेश्वरी लिहित होते. ध्यानानंतर मी निघाले. केंद्राच्या दारात उभे राहून स्वामीजींना हात जोडून नमस्कार केला. स्वामीजींना हातातील पण खाली ठेवले, माझ्याकडे पाहिले आणि दोन्ही हात उंचावत आशीर्वाद दिला. जड अंतकरणाने तिथून निघाले. वास्तविक ते आसनावर बसले होते आणि मी दारात समोर उभे होते. परंतु त्यांची कृपा या प्रेमाने कृपा माझ्या अंतकरणावर बरसत होती. नंतरही त्यांची ती मुद्रा मला सतत आठवत होती आणि सुरक्षिततेचा प्रत्यय देत राहिली. 1988 मे 8 ते 11 अशी माझी परीक्षा व्यवस्थितपणे पार पडली. त्याच रात्री मी पुन्हा सदाशिवपेठे सासरी घरी आले. दवाखाना तेथे जवळ होता. स्वामीजींच्या भेटीची कळणार आठवत होती. स्वामीजींचे दर्शन होईल का असे विचारले असता त्यांनी निरोप पाठवला की आता विमसरणीवर येऊ नकोस, 10:30 वाजता मी खाली येणारच आहे, तेथे तू ये. आम्ही दोघे माया अपार्टमेंटच्या खाली चौकात गेलो. आम्ही स्वामीजी आणि सरला मातोश्रींना नमस्कार केला. स्वामीजी म्हणाले, आता इथे डिलिव्हरी केव्हाही होऊ शकते. खरोखरच त्याच दिवशी मी दवाखान्यात अॅडमिट झालो. परीक्षा काल संपली आणि आज डिलिव्हरीची डेट असावी हा सर्व योगायोग स्वामी कृपेने जमून आला होता असे वाटते. स्वामीजींचा सत्तेचा प्रत्यय पदोपदी येत असतो, पण तसा प्रत्यय होण्याची तयारी मात्र आपली असली पाहिजे असे वाटते. डिलिव्हरीनंतर 4-5 दिवसात हॉस्पिटलमधून घरी माहेरी जाण्याची वेळ आली. हॉस्पिटल माझ्या अपार्टमेंटच्या जवळच होते. पूजनीय स्वामीजी आणि सरला मातोश्रींचे दर्शन व्हावे अशी तळमळ मनानं वाटत होती. आम्ही दीक्षा मिळवण्यासाठी रस्त्यावर उभे होतो. सकाळी 8:30 वेळ होती. समोरून प्रकाश किरणांचा झोत रस्त्यावर पूर्णपणे फाकला होता. नागेश्वर निवास मधून ध्यानानंतर माझ्या अपार्टमेंटकडे स्वामीजी परतत होते. त्या प्रकाश झोतात स्वामीजींचे दर्शन विशेष भव्य वाटले. त्यांनी भग्न लुंगी आणि अंगावर उपर पांढरे उपरणे धारण केले होते. त्यांचे उपरण्याचे टोक वाऱ्याच्या झोताबरोबर झळकत होते. पितांबराची कास शेला गगनी झळकला. नामदेवांचे शब्द पुन्हा एकदा स्वामी आणि मातोश्रींच्या दर्शनाने प्रत्येक आधी झाले. आम्ही रिक्षेची प्रतीक्षा सोडून रस्ता क्रॉस केला. अनिकेतला स्वामीजींच्या पायावर ठेवली. नको असं म्हणत स्वामीजींनी त्याला वर उचलायला लावले. प्रभूने त्याच्याकडे बघितले. मी त्या दोघांना नमस्कार केला. मला फार फार समाधान वाटले. मुलाचं नाव काय ठेवावे असे यांनी एकदा स्वामीजींनी विचारले. ते म्हणाले, काहीतरी ठेवा अनिकेत निश्चित येत. त्यावर यांनी विचारले, नक्की कोणतं नाव ठेवू? तर स्वामीजी म्हणाले, अनिकेत ठेवा. तेव्हाच खरे तर त्याचे बारसे झाले होते यांच्या विषयी. विधिवत बारसे नंतर झाले. पुढे वारशाच्या वेळी पूजनीय स्वामीजी आणि सर्व मातोश्री आले होत्या. काही साधकही होते. नातेवाईकांच्या लग्न कार्यास फारसेने जाणारे स्वामीजी साधकांच्या घरातील कार्यास आवर्जून जात. त्यामुळे होणारी दगदग त्या आनंदाने सहन करत. ते सर्व साधक शिष्यांना आपले सगळे सोयरे मानत होते हे अशा अनेक प्रसंगांवरून लक्षात येते. स्वामींकडे जाण्याचा आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो, पण आपण काय जातो हे माझ्या ध्यानात आले नव्हते. आपण जेवतो का भूक लागते म्हणून, तसेच स्वामीजींविषयी प्रेम वाटते म्हणून जातो असं साधं समीकरण माझ्या डोक्यात होत. एके दिवशी स्वामींनी मला विचारले, तू येथे काय होतेस माहित आहे का? मी म्हणाले, नाही, तसा विचार केलेला नाही. संजय तिच्या गोड स्वरात ते म्हणाले, शांती समाधान मिळायला. ज्या शांतीचा समाधानाचा प्रत्यय मला येत होता त्यांचे त्यांनी शब्दांकन केले होते. शब्द पाठी अवतरे कृपा आधी असे त्यांचे सामर्थ्य होते. दुपारी केंद्रात आम्ही गेल्यावर कधी कधी स्वामीजी त्यांच्या घरातही आम्हाला बोलवत, आमच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारत. प्रवचनकार एक मोठे संत म्हणून इतर वेळी सहजच थोडं इतरांशी अंतर देणारे स्वामीजी त्यांचे व्यक्तित्व अशा वेळी मात्र अगदी नराळ असे. प्रेमळ विशेष सल्ले देणारे असे. विवाहित मुलींनी सासरे कसे वागावे याविषयी ते सहजच बोलत. आम्ही विवाहित मुलींनी संसाराबरोबर परमार्थ आपल्या अंगी कसा जतन करण्याचा प्रयत्न करावा याही गोष्टींवर सहज व्यक्त त्यांचे मार्गदर्शन होईल. त्यांना मनापासून वाटेल की या मुलींनी सासरच्या माणसांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करावा, त्यांची सेवा करावी, घरातील प्रत्येक गोष्टीशी व्यक्तीशी जमून घेऊन सकारात्मक भूमिका ठेवावी, संध्याकाळी केंद्रात येण्यापूर्वी स्वयंपाक पाणी करून हवे, ते काम इतर कोणाला टाकू नये, सहसा वादाच्या भूमिकेत जाऊ नये. त्यांच्याकडे आम्ही कुठली कुरबूर केली कोणाची तक्रार केली तर त्यांना ते आवडत नसेल. असे असले तरी आम्ही कसे वागतो, आमच्या काय समस्या आहेत हे सर्व जातीने ते जाणून घे. प्रश्न लहान असो की मोठा त्यावर ते स्वतः उपायही सांगत. कामे करताना पोळे करणे कपडे धुणे इत्यादी गोष्टी करताना नाव द्यावे अनुसंधानात राहावे असे ते सांगत. आमच्याकडे पाहुण्यांचे येणे जाणे खूप असायचे. मला हे सर्व नवीन होते. तर स्वामीजी मला म्हणत, पाहुणे आले तर त्यांना द्यावा चहा, कंटाळू नये. घरी आलेले प्रत्येकाला जोडून ठेवावे असे त्यांना वाटे. ते आम्हाला म्हणत, कोणाला दुखवू नये. व्यक्ती व्यक्तीमध्ये भगवंत आहे. तुम्ही लोक काय करता, आधी दुसऱ्याला दुखवता मग जोडायला जाता, त्यामुळे ते अवघड होते. कोणाही व्यक्तीची थोडीफार सेवा करता करता तिचे अंतरंग शिरणे तिचे मन जाणून घेणे हे स्वामीजींना महत्वाचे वाटे. आमच्या घरात काकांचे मन जपणे हे आम्हा सर्वांचेच महत्वाचे काम होते. आणि मुख्य म्हणजे स्वामीजीही या गोष्टीला अतिशय महत्व देत असे माझ्या लक्षात येऊ लागले होते. काकांचा वाढदिवस होता. त्यांनी स्वामीजींना बोलताना सांगितलं. ते म्हणाले, हो का, त्यांना आवडेल अशी भेट वस्तू दे. मग एक शब्दन पिशवी मी त्यांना दिली. त्यामुळे काका आनंदित झाले. त्यानंतर त्यांना दरवर्षी काहीतरी भेट वस्तू मी देत राहिले. काकांचा स्वभाव असा होता की ते काही दिले तर नकार देत, पण न दिलेली वस्तू मात्र ते स्व स्वीकारत राहिले. छोट्या छोट्या गोष्टीतून दुसऱ्याचे अंतःकरण जपणे ही कला वर्कमान सोपी वाटली तरी प्रसंगी कठीण आहे. स्वामीजी जे खूप हळूवारपणे समजावून सांगत होते, आमची संवेदनाशीलता जपत होते. स्वामीजी मला म्हणत, हे बघ, काही घरातील लोकांचं आणि काही तुझं येथेच आहे. संसारिक गोष्टी मोठ्या लोकांच्या तंत्राने चालतील. तुला पंधरा प्यायला जमत आहे, बास झाले. सासू सासऱ्यांची सेवा करणं जरुरीचे आहे. त्यांनी त्यांच्या मुलाला वाढवलेलं असतं. तुम्ही मुली ऐकता होता, तुम्ही त्यांचं प्रेम जिंकणं आवश्यक आहे. त्यांना वाटे पतीला दैवत मानावे, त्याच्यासाठी सगळे सोसावे. पूर्वी पुरुषांना आदराने आर्य आणि स्त्रियांना देवी म्हणण्याचा प्रघात होता. अर्थातच त्यांचे वर्तनही आदरणीय असे. स्वामी म्हणत, पती हा खरोखरच आर्य म्हणण्यास योग्य असावा. नाहीतर पत्नीवर असे सांगण्याची वेळ यायची की आर्य तेवढी सिगारेट बाहेर टाकून या. काहीही वेडे आकडे खाणारा पिणारा आर्य कसा असणार आणि अयोग्य वर्तन करणारी स्त्री देवी कशी होणार? क्लबमध्ये रमी खेळायला जाणारी स्त्री देवी कशी असणार? अशीही पती आणि पत्नी यांची म्हणजे आर्य आणि देवी यांची मजेदार कथा स्वामीजी सांगत आणि स्वतःही हसत. पती पत्नीच्या आदर्श मर्यादित वागण्याची रीत ते हसत खेळत शिकवत. केंद्रात येणाऱ्या सगळ्याच भगिनींचे पती केंद्रात येणारे नव्हते. अशावेळी या स्त्रियांना घरून बराच विरोध होईल. स्वामी केंद्र यांच्यावर होणारी टीका ऐकून त्यांना ऐकून घ्यायला लागेल. कधी कधी पुणे भगिनींना केंद्रात जायची परवानगी असेल, पण त्यांचे पती केंद्रात येत नसत. कशीही स्थिती असली तरी स्वामीजींचे सांगणे असे की स्त्रियांनी सहनशीलतेने राहावे, घरातील लोकांची प्रेमाने व मनापासून सेवा करावी. 10-12 वर्षे तुम्ही पतीच्या चालीने चाला, ते आपोआप तुमच्या पाठीमागे येतील. बघतील तुम्ही परमार्थ म्हणजे काय करत आहात. त्यांना वाटले तर तेही या मार्गाने चालू लागतील. स्त्रियांना मर्यादेशी राहावे अशी त्यांची इच्छा असो. ते आम्हाला म्हणत, तुम्हा मुलींचे 15-16 वर्षीच लग्न लावायला हवे, म्हणजे तुम्हाला सेवा करून त्या कुटुंबात एकरूप होणं सोपे होईल. पण आता काळ बदलत चालला आहे. शिक्षण करून नोकरी करणं गरजेचे आहे. मुलीने काहीतरी अर्थार्जन करावे. शिक्षण नोकरी याचे स्वातंत्र्य जरी स्त्रियांना मिळाले तरी त्यांचे मुख्य कर्तव्य कधीही विसरू नये. कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्यात. ते म्हणत, खरा धर्म स्त्रियांनीच जपला आहे, त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या मनाची कबर इतरांनी ठेवली पाहिजे. स्त्रियांवरील अन्याय त्यांच्या मातृहृदयाला चटका देत असे. याचाच परिपाक म्हणून स्वामीजी आणि सरला मातोश्री अम्मा भगिनींवर वात्सल्याचा सतत वर्षाव करत होतो. माया अपार्टमेंट मधील त्यांचे निवासस्थान माझ्यासारख्या भगिनींसाठी कायमचे आश्रयस्थान बनून राहिलेले आहे.
या गोडसेगा को अभंग म्हणा. हरि हरि.
भजनी
रंगान्वे सर्वसुख ध्यानवे भजनी रंगान्वे सर्वसुख ध्यानवे गुरुपदि गुरुपदि अतिलीन भजनी रंगावे सर्व सुख ध्यावे राम कृष्ण हरि मंत्र हा विचारी राम कृष्ण हरि मंत्र हा विचारी अखंड जी करी नाम घोष अखंड जी करी नाम घोष भजनी रंगावे सर्व सुख ध्यावे भजनी रंगावे नामे विंदाती तेरा निवारती नामे सुख ज्ञावे भजनी रंगावे माधव भजनी विश्रांति माधव भजनी विश्रांति भजनी रंगावे सर्व सुख ज्ञावे भजनी रंगावे सर्व सुख ज्ञावे गुरु परिवार अति लीन गुरु परिवार अति लीन भजनी रंगावे भजनी रंगावे भजनी रंगावे सर्व सुख ध्यावे
प्रश्नाल मत्स्थानी सावकाश मत्स्थानी सर्वभूतानी नचाहम तेष्वस्थितः नच मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमेश्वरम् नवाध्याय जैसी जळी फेण तया फेणा आतु पाहता जेवी जळ न दिसे पंडुसुता माझ्या मध्ये सर्व भूते आहेत पण मी भूतात नाही माझ्या ठिकाणी भूते नसलेला ऐश्वर्य योग पहा ज्याप्रमाणे पाण्यावर फेस येतो त्या फेसात पाणी असते, पाणी असते का, फेसाप्रमाणे सर्व भूते आहेत. याला अ आकडा टाकल्या बर का, आणि ब ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी तरी तेथ बैसूनी उपवासू करी का दरिद्री जिये तैसा हृदया मध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या असतात परंतु तो उपवास काढतो, परंतु सर्व सुखांचा बगीचा मी राम सर्वांच्या हृदयात असताना मला न जाणून लोक विषयाची इच्छा करतात. प्रश्न. तो विभागात श्री कृष्णाने म्हटले आहे की माझ्यापाशी भूते आहेत पण भूतात मी नाही, पण ब विभाग मध्ये मी सर्वांच्या हृदयात आहे हे असे एकमेकांच्या विरुद्ध कथन कसे ते मला नीट समजवून द्यावे असं म्हटलेलं आहे. असा प्रश्न खूप चांगला आहे आणि भगवंतांनी परमात्म तत्वाविषयी किंवा स्वतःविषयी जिथं जिथं उद्गार काढलेले आहेत ते काही काही वेळेला एकमेकांशी जुळत नाहीत ते आपण समजून घ्यायला पाहिजे. ते जुळत नाहीत. या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ऐश्वर योगाचं स्वतःच्या म्हणजे परमात्म्याच्या ऐश्वर योगाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व जगत भरून राहिलेलं आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे या सर्व जगताच्या आत अव्यक्त रूपाने मीच नटून राहिलेलं आहे असं पहिलं विधान भगवंतांनी केलेलं आहे. पुढचं विधान असं केलेलं आहे ते इथं लिहिलंय, मत स्थानी सर्व भूतानी. असं असल्यामुळं मी सर्वत्र भरून राहिलेलो असल्यामुळं अद्वैतत्वानी अर्थात माझ्यामध्ये भूत मात्र आहेत. मत स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्वस्थित, मात्र त्यांच्या ठिकाणी मी नाही. आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळं काढणाऱ्या वेगळं समजणाऱ्या अशा भूतमात्रांमध्ये भूतमात्रांच्या दृष्टीने मात्र मी नाहीये. नचमत्स्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम. आणि माझ्या ठिकाणी देखील तसं नीट पाहू गेलं तर भूतमात्र आणि मी असे दोन वेगळे प्रकार नाहीत. एक आहे तो मीच आहे. माझ्या ठिकाणी भूतमात्र नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही असं भगवंत म्हणतात. तुम्हाला हे सगळं लक्षात येतंय का? अव्यक्त स्वरूपाने मीच हे सर्व जगत भरून राहिलेलं आहे असं भगवंत म्हणतात. त्याअर्थी सर्व जगताचा आधार निराकार आधार ब्रह्माधिकांचा असं जे मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, निराकार अव्यक्त तत्व या सर्व जगताचा आधार आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त मूर्तीन असा मीच या सर्व जगतामध्ये व्यापून राहिलेला आहे. ही एक वस्तुस्थिती फॅक्ट. असं असल्यामुळे माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत. मी भूतमात्रांना वेगळं समजत नाही, ते माझ्याच ठिकाणी आहेत असं मी समजतो. पण आपल्या स्वतःला आपण परमात्म्याच्या ठिकाणी आहोत किंवा परमात्माच आहोत असं न समजणाऱ्यांच्या ठिकाणी त्यांच्या पक्षी मात्र मी नाही हे बरोबर आहे ना. शिशुपालदिकांच्या ठिकाणी भगवंत कुठे होते? तुम्हाला जर एखादा अभाविक अश्रद्ध असं माहीत असेल तर तो म्हणेल ना कुठे ईश्वर, ईश्वर वगैरे काही नाही. तर त्याच्या पक्षी, त्या व्यक्तीच्या पक्षी त्याच्या ठिकाणी मी नाही, कारण तो तसं समजतच नाही. पण नीट पाहू गेलं तर माझ्या ठिकाणी देखील भूतमात्र वगैरे नाहीत, कारण भूतमात्र आणि मी असे दोन वेगळे पदार्थ नाहीत असा याचा अर्थ आहे. भगवंतांनी त्यांचा ऐश्वर योग सांगताना हे सांगितलेलं आहे. पाचव्या अध्यायामध्ये न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. भूतमात्रांच्या ठिकाणी जे कर्तृत्व आहे ते मी दिलेलं नाही. न कर्माणी ते जी कर्म करतात त्यालाही मी जबाबदार नाही, ते त्यांची ते कर्म करत आहेत. या दिव्याच्या प्रकाशात कोणी ज्ञानेश्वरी वाचेल, कोणी शृंगारिक कथा वाचेल, ही कर्म प्रेरणा ज्याची त्याची आहे. न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभुः, तो जो प्रभू आहे मी आहे तो याच्यापैकी काही निर्माण करत नाही. न कर्म फल संयोगम आणि त्यांच्या कर्मांची त्यांना मिळणारी फळं देखील तर आपली आपण मिळवत असतात, मी मुळीच देणारा नाही. स्वभावस्तू प्रवर्तते ना दत्ते कस्यचित पापम, मी कोणालाही कधीही पाप देत नाही, ते मिळवतात. ते पापाची भावना स्वतःच्या ठिकाणी रुजवतात. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः, आणि पुण्य देखील देणारा मी नाही. अशा प्रकारे अतिशय परिशुद्ध व्याख्या ईश्वरी तत्वाची अशी पाचव्या अध्यायामध्ये येऊन गेली. या ठिकाणी एक ऐश्वर्य योगाची अशी व्याख्या येऊन गेली. अजून एक व्याख्या भगवंतांनी परमेश्वरी तत्वाची सांगितली. अजहा अपि सन अव्ययात्मा, मी नेहमीच अजय आहे म्हणजे जन्मरहित आहे, आणि अव्यय आहे म्हणजे ज्याचा नाश होत नाही असं आहे. भूतानाम ईश्वरोपि सन, सर्व भूतमात्रांमध्ये मी ईश्वर म्हणून ओळखला जाणारा आहे. तो मी प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय, माझ्या अचिंत्य शक्तीनी प्रकृतीला ताब्यात घेऊन संभवामी निर्माण होतो आत्ममायया. माझीच जी अचिंत्य शक्ती माया, तिच्या योगाने मी स्वतःच जन्माला येतो. वस्तुत मी अजय आहे आणि अव्यय आहे. आणि जन्म झाल्यावर काय करतो, कशा करता जन्माला येतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी, मी निर्माण होतो. वस्तुत मी निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही असं नववा अध्याय म्हणतो. मी आहेच आहे. गतीही भरता प्रभुः साक्षी निवासहा शरणम सुहृत प्रभवहा प्रलयहा स्थाणुः निधानम बीजम अव्ययम, असं नवव्या अध्यायात एका ठिकाणी भगवंत स्वतः विषयी म्हणतात. आता ही जी वचन आहेत ही एकमेकांशी सुसंगत नाहीत. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशर्जुन तिष्ठकी भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, हे मात्र या प्रश्न, हा जो प्रश्न विचारलाय त्याच्याशी सुसंगत आहे असं मला तुम्हाला सांगायचंय. याचं कारण, प्रश्न विचारताना एका श्लोकाचा वरचा भाग टाळलेला आहे, दिलेला नाहीये. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, हा भाग घेतलेला नाहीये. मीच अव्यक्त मूर्तीन असा मीच सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेलो आहे. त्यालाच अनुसरून ईश्वर सर्व भूताना हृदयशर्जुन तिष्ठती हे वचन मात्र बसत. त्यामुळं मुळातच ऐश्वर्य योग जो भगवंतांचा आहे किंवा त्याचा याचा इथं केलेला जो अर्थ आहे माझ्या ठिकाणी भूते नसलेला ऐश्वर्य योग असं त्याचा अर्थ नाही. या तीनही गोष्टी माझ्या ऐश्वर्य योगात येतात. अव्यक्तत्वाने मी सर्वत्र भरून राहिलेलो आहे. माझ्याच ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत, मात्र त्यांच्या ठिकाणी मी नाही. आणि माझ्या ठिकाणी देखील भूत मात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही. या सगळ्याला ऐश्वर्य योग म्हटलेला आहे. या एका वचनाला नाही, माझ्या ठिकाणी भूते नसलेला ऐश्वर्य योग पहा असं नाहीये. ही जी तीन चार विधानं आहेत तोच भगवंतांचा ऐश्वर्य योग आहे. ईश्वर सर्व भूतांच्या हृदयाच्या ठिकाणी राहिलेला आहे. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जी अहम प्रेरणा आहे ती अहम प्रेरणा मुळात ईश्वराचीच आहे. त्यांच्या ठिकाणी जी असणारी अस्मिता आहे ती अस्मिता हे परमात्म्याचंच स्वरूप आहे. आणि आपल्या सगळ्यांना सर्व भूतमात्रांना त्यांनी जणू यंत्रावर चढवलेलं आहे. आपल्या आत तो आहे असं असल्यामुळं आपण यंत्रावर चढवल्यासारखे, यंत्र जसं काम करतं किंवा यंत्रावर चढवलेली वस्तू जशी फिरते तसे खरं म्हणजे फिरतो आहोत. रात्री झोपतो, सकाळी उठतो, आपली आपली कामं करतो, आवरतो, ऑफिस उद्योग धंदा त्याच्यासाठी बाहेर पडतो, तिथं विविध कामं करतो, तिथून घरी येतो, परत काहीतरी मंडई वगैरे घेऊन येतो, भाजी आणतो घरी, टीव्ही पाहतो, जेवतो, झोपतो. ही जी सगळी कामं आहेत ती सगळी कामं कोणीतरी जणू यंत्रावर घातल्यासारखी आपण करतो आहोत. काय जरूर आहे एवढी कामं करायची? पण तरी देखील कोणीतरी चालवणारा आहे म्हणून आपण चालतो आहोत असं भगवंतांना तिथं म्हणायचंय. आणि तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत असं तिथं पुढे म्हटलेलं आहे. त्यालाच तू शरण जा सर्व भावानी सर्व भावनेनी. त्यामुळे ही जी वचन आहेत ही वचन एकमेकांच्या विरोधात असल्यासारखी दिसतात एवढंच नव्हे तर या नवव्या अध्यायातलीच ही वचन पाठोपाठ एकमेकांच्या विरोधात लिहिलेत असं दिसतात, पण तसा त्याचा अर्थ नाही. तुम्ही ज्या दृष्टिकोनाने पाहाल, जर तुमचा दृष्टिकोन असा असेल की परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे तर तो तुम्हाला ऐश्वर्य योग आहे. मया कथम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना हा ऐश्वर्य योग आहे. मत्स्थानी सर्व भूतानी सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत म्हणून आपल्यातला इंडिव्हिज्युअल देखील परमात्म्याच्या ठिकाणी आहे हा परमात्म्याचा ऐश्वर्य योग आहे. आणि हेच हे असतानाच नचाहम तेष्वस्थित हे जे विडंबन आहे की आपल्या स्वतःला परमात्म्यामध्ये आपण आहोत असं न समजणाऱ्यांच्या ठिकाणी मात्र परमात्माही नाही ही वस्तुस्थिती पाहून आपल्याला हसू येतं, तो कुठे समजतो स्वतःला परमात्म्याच्या ठिकाणी? आणि मग नीट जर पाहिलं तर मी परमात्म्याच्या ठिकाणी आहे ही वस्तुस्थिती नाही, मी परमात्माच आहे. नच मत्स्थानी भूतानी माझ्या ठिकाणी भूत मात्र वगैरे नाहीत जे काही आहे. सकळ हे सर्वामुखी मज अर्पत आहे एकी वेगळेपणा इथं नाहीच आहे. हाच मुळात ऐश्वर्य योग विस्मयकारक असा आहे. ही जी वचन आहेत ती वचन ज्या उपदेशाच्या संदर्भात आलेली आहेत तर तशा तऱ्हेने ती वाचावी लागतात. तिथं जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाच्या संदर्भात ती वचनं आलेली आहेत. जसं कर्मणी अकर्माणी अकर्मणी कर्म ही खुबी सांगताना भगवंतांनी स्वतःचं अवतार रहस्य सांगितलं. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त असं भगवंत म्हणाले. आणि एका ठिकाणी ते असं म्हणतात की मी अव्यक्त होऊन सर्वत्र भरून राहिलेलो आहे, मग अवतार कुठून आला? पण आला ना, भगवंत म्हणतात या प्रकारे मी अवतार घेतो युगायुगामध्ये जर फार फार काळाने कधीतरी अशी घटना घडते की मला यायला लागतं, मी येतो, तर तेही वचन सत्यच आहे, मी येतो हे. आणि मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, हे सर्व म्हणजे राम ही राम झालेला आहे, राम आणि रावण देखील राम झालेला आहे. रावणामध्ये असलेलं राम पाहणं फार मुश्किल आहे, रामामध्ये असलेलं राम पाहणं तसं सोपं आहे पाहणाऱ्याला, पण रामामध्ये देखील राम न पाहणारे लोक आहेतच. नास्तिकतेची काही कमी आहे आपल्याकडं असं असल्यामुळं रामामध्ये राम न पाहणं, रामामध्ये राम पाहणं, रावणामध्ये राम न पाहणं आणि रावणामध्ये देखील राम पाहणं, अशा विविध दृष्टी असणारच. पण राम आणि रावण असं म्हणतात की मूळ परमात्म्यापासून आलेले असल्यामुळं रामकृष्ण म्हणतात की ते रामलीला प्रसंग झाल्यावर तो रावण येतो, दहा तोंड लावलेला नाटक बंगालमधली, हास्याचा गडगडाट करतो, सीता तिथे बसलेली असते, आपल्याला सोडावं अशी विनंती करत असते आणि आजूबाजूला मंडळी असतात. एक प्रवेश झाला, मग हनुमंत येतो, काही थोडी आग वगैरे लावून असा जातो, दुसरा प्रवेश झाला. मग रामचंद्र येतात, रावण कुंभकर्णांना मारतात, तो गडगडाट करणारा तिथं उलथा पडतो आणि सगळे नंतर एका टेबलाभोवती चहा पित असतात. रामकृष्ण म्हणतात राम रावण सीता कुंभकर्ण सगळे चहा पित असतात आणि सीता रावणाला म्हणत असते की आतापर्यंत केलेल्या ज्या तुझ्या भूमिका होत्या आजचं जरा जास्त चांगलं झालं असं सीता म्हणत असते. या सगळ्याच्या माग हे सगळे एक आहेत, एकातूनच आलेले आहेत, हा बोध फार मुश्किल आहे, पण वस्तुस्थिती तशीच आहे. म्हणून मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, रामकृष्ण तिथंच असं म्हणतात की खेळ झाल्यानंतर धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, युधिष्ठिर, अर्जुन, भीम सगळे एकमेकांची टिंगल टवाळी करत माग विंगेमध्ये असे चहा पाणी करत असतात आणि द्रौपदी म्हणते की तुला अक्कल आहे का, किती जोरात केस धरून ओढलेस मला. हे नाटक चाललेलं आहे, त्या नाटकामध्ये आपण सगळे आहोत. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, जणू यंत्रावर चढवल्यासारखे आपण सगळे फिरतो आहोत. त्याच्यातली वस्तुस्थिती हीच आहे की परमात्माच आपल्या अंतर्यामी, सर्वांच्या अंतर्यामी ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून जो ज्ञानदृष्टीने पाहणारा आहे त्यांनी सर्वत्र त्यालाच पाहण्याचा अभ्यास करावा. जो भेददृष्टीने पाहणारा आहे त्याला इथं अनेक प्रकारच्या प्रकृती दिसतील, सुष्ट दिसेल, दुष्ट दिसेल, मत्सरी दिसेल, अहंकारी दिसेल इत्यादी. तुमच्या समोर दत्ताची सोन्याची मूर्ती, सोन्याच्या गायीला कोपर टेकून दत्त उभे आहेत, हातात त्रिशूळ आहे, आजूबाजून देखील एक दोन गायी आहेत, दोन चार कुत्रे आहेत, सगळे सोन्याचे. तर तुम्ही बाकी सर्वांकडे दुर्लक्ष करून दत्ताला फक्त नमस्कार करता, पण ते सगळं जर गाडग्यांकडे गेलं तर गाडगे एकूण सोन्याला नमस्कार करणार, त्यांना दत्ताशी काही कर्तव्य नाही, कुत्र्याशी काही कर्तव्य नाही, सगळे सारखेच झालेले आहेत, एकच सर्व झालेले आहेत. सोनच कुत्रा झालाय, सोनच गाय झालेलं आहे, सोनच त्रिशूल झालेलं आहे आणि सोनच दत्त झालेलं आहे, सगळं काही तोच झालेलं आहे. अशी दृष्टी जर आली तर शांती मिळते. परमार्थ देखील आपण याकरता करतोय. या दृष्टीशिवाय शांती नाही, या दृष्टीशिवाय समाधान नाही, भेद दृष्टीला समाधान नाही, एकत्वाच्या दृष्टीमध्ये समाधान आहे, शांती आहे, प्रेम आहे. कारण प्रेम देखील अद्वैताच्या भूमिकेमध्येच अधिकाधिक असतं. द्वैताच्या भूमिकेमध्ये संधी साधू प्रेम असतं. जेव्हा तुम्ही आणि मी वेगळे असतो, जेव्हा तुम्ही माझा आनंदाचा विषय असता, तेव्हा माझा आनंद संपला की तुमच्यावरचं माझं प्रेम आटलं. पण या हाताचं, या हातावर असणारं जे प्रेम आहे ते अद्वैताचं प्रेम आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव, आपल्या एक संध देहावर कसं प्रेम असतं. एवढंच नव्हे तर तुम्ही चालता चालता जोरात धडपडला पडलात कुठेतरी, तुमच्या दंडाला जोरात लागलं, मांडीला जोरात लागलं, तिथं सूज आली. ही सूज येणं हा शरीराचा कृपाळूपणा आहे. तिथला स्नायू नीट काम करणार नाहीये, तो दुखावला गेलेला आहे. म्हणून जे बाजूचे स्नायू आहेत तर ते त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सूज आणतात. त्यांना माहित असतं की आता हा, आणि म्हणून मग सगळे मिळून तुम्ही हाताला जपता, थांब थांब जरा जपून माझ्याजवळ ये म्हणता. आणि तो दुरुस्त झाला की सगळे बाकीचे बाहेरचे स्नायू आपली सूज उतरवतात. तसा व्यवहार जर एक घर अडचणीत आलं तर बाकीच्यांनी जर त्याच्या भोवती कोंडाळं केलं, संरक्षण दिलं, तर समाजामध्ये तसा व्यवहार अपेक्षित आहे. म्हणून तुकाराम महाराजांची जी वचन आहे, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे एकत्वामुळे आलेलं आहे. असा एकत्वाचा जर बोध असेल तरच जीवनात धन्यता येते. असं असल्यामुळे ही जी वचन आहे, चांगला प्रश्न आहे हा. या वचनांचे नीट अर्थ जर उलगडले तर आपल्याला ध्यानाच्या नंतर ध्यानाच्या व्यतिरिक्त परमार्थ म्हणून अंगात काय बांधवायचं आहे हे कळतं. ध्यान हा शेवट नाहीये, तर ध्यानाने जी तयारी होईल त्या तयारीने आपल्याला आपल्या ठिकाणी कोणते पारमार्थिक भाव निर्माण व्हायला पाहिजेत हे या वचनांवरूनच समजणार. अशी मजा आहे. आपण नाम घेऊया. हे जे सत्संग किंवा प्रश्नांना उत्तर, याच्यामध्ये मला काउंटर क्वेश्चन केलेला आवडतो बर का. मी मधून अधून तुम्हाला हे सांगतो. जर त्यावेळेला कोणाला काही वाटलं, विचारावं असं वाटलं तर जरूर तुम्ही विचारत जा. मला मध्ये थांबवलं तरी देखील चालतं आणि तुम्ही विचारलेलं चालतं. हे इंटरॅक्टिव्ह व्हावेत असं मला बऱ्याचदा वाटतं. अर्थात जर कोणाला तसं शक्य नसेल तर मग तुम्ही या उत्तरावर परत प्रश्न असा विचारू शकता. एका उत्तरातून 10 प्रश्न निघतात. त्याची 10 उत्तरं झाली की त्या 10 उत्तरातून 100 प्रश्न निघतात. त्यामुळे तर आपला हा कार्यक्रम असा नित्य नूतन टवटवीत असा चालू राहतो. पण असं जरी झालं तरी देखील चालेल असं मी तुम्हाला सांगतो. आपण सर्वजण डोळे मिटून शांत. स्थिर श्वासाकडे लक्ष आणि निर्विचार. 2 मिनिटं मी काही बोलणार नाही. श्री राम जय राम जय जय राम। 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 हरि 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 स्वामी जी नारायण राम राम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सुम हरि 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 हरि।
शंभर सकाळची सोय ऑफिस मध्ये